अनुवाद अध्याय एक. यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अरावामध्ये सुफासमोर पारान, तोफेल, लाबान, हसेरोत व दी जहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्रायलाशी वचने बोलला. तीही हेरोबापासून कादेश बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे 11 दिवसाचा आहे. हे मिसळ सोडल्यानंतर 40व्या वर्षी घडले. 11व्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्रायल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे काही सांगायची आज्ञा केली ते सर्व त्याने सांगितले. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्यावर परमेश्वराने हल्ला केल्यानंतरची ही गोष्ट आहे. सिहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहत होता. ओग बाशानाचा राजा होता. तो अष्टारोत व एद्रई येथे राहणारा होता. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला. या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहिला आहात. आता तुम्ही येथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनीच्या खोऱ्यात अराबाच्या पहाडी प्रदेशात पश्चिमेकडील उतारावर नेबेगमधील समुद्र किनारी कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा. पहा, हा प्रदेश मी तुम्हास देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे परमेश्वराने वचन दिले आहे. तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की मी एकटा तुमचा संभाळ करू शकणार नाही. आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे. परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या कृपेने आणखी वाढून आत्ताच्या 1000 पट हो. आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हास मिळवो. परंतु मी एकटा तुमचा भार तसेच तुमची आपापसातली भांडणे कोठवर सहन करू. म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो. त्यावर हे चांगले झाले असे तुम्ही मला उत्तर देऊन म्हणालात. म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. 1000च्या समूहावर 1 अधिकारी, 100वर 1, 50वर 10 तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदातील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका. मग तो वाद 2 भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो, नीतीने न्याय करा. न्याय करताना कोणालाही कमी लेखू नका. लहान मोठ्यांचे सारखे ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून घाबरू नका. कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हास विशेष अवघड वाटत असेल तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन. तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हास आज्ञा केली होती. मग आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेनुसार आपण हेरेबाहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो. तेव्हा वाटेत तुम्हास ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले. ते सर्व ओलांडून आपण कादेश बर्ण्याला पोहोचलो. मी तुम्हास म्हणालो की पहा, अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोहोचलात. आपला देव परमेश्वर तुम्हास हा प्रदेश देत आहे. पहा, हा प्रदेश तुझा देव परमेश्वर याने पुढे ठेवला आहे. पूर्वजांचा परमेश्वर याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरू नका व कशाचीही भीती बाळगू नका. पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात, आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहणीसाठी पुढे पाठवू, म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील. मलाही ते पटले. म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी 12 माणसे मी निवडली. ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अशकोल ओढ्यापर्यंत पोहोचले व त्यांनी तो देश हेरला. येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली, त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे, तथापि तुम्ही तेथे हल्ला करण्याचे नाकारले. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात, परमेश्वर आमचा द्वेष करतो, अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हास त्याने मिसर देशातून बाहेर काढले आहे. आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या बातम्यांमुळे घाबरून आमच्या हृदयाचे पाणी पाणी झाले आहे. त्यांच्यानुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे आणि तेथे अनाकी वंशाचे महाकाय आहेत. तेव्हा मी तुम्हास म्हणालो, भिऊ नका, त्या लोकास घाबरू नका, स्वतः परमेश्वर देव तुमच्या पुढे जात आहे. मिसर देशात तुमच्या समोर त्याने जे केले तेच तो येथेही करील, तो तुमच्यासाठी लढेल. तसेच रानातल्या वाटचालीतही तुम्ही पाहिले, त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुमच्या पुढे होता. मनुष्य आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हास येथपर्यंत सांभाळून आणले. तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही. परमेश्वर प्रवासात तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला, तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रगट होऊन तुम्हास मार्गदर्शन करायला तुमच्या पुढे चालत असे. परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला. शपथपूर्वक तो म्हणाला, तुमच्या पूर्वजांना शपथ वाहून देऊन केलेला हा उत्तम प्रदेश या दुष्ट पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही. यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहिल, त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल, कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे. तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, मोशे, तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस, पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नुनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल, त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्रायलांना देश वतन म्हणून मिळवून देईल. परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात, ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन व ते देश हस्तगत करतील. पण तुम्ही परत फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा. मग तुम्ही मला असे उत्तर दिले की आमच्या हातून परमेश्वराविरुद्ध पाप घडले आहे, आपला परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग प्रत्येक मनुष्याने आपली शस्त्रास्त्रे घेतली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशावर चढावयाला तयार झाला. परमेश्वर मला म्हणाला, त्यांना तेथे सांग, युद्ध करू नका, कारण मी त्यांच्या बरोबर नाही, शत्रू त्यांना पराभूत करेल. त्याप्रमाणे तुम्हास मी सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढाई करून गेलात. तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले आणि चवताळलेल्या मधमाशांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले. मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला, पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला ते तुम्हास माहीतच आहे.